नमस्कार, कोविड-19
हॅलो, राहुल सर बोलत आहेत ना? सर, विशाल बोलत आहे मी, परांजपेठ स्कीम्स कडून. सर, तुम्ही ट्रायडंट साठी एन्क्वायरी केली होती ना वाकड एरियामध्ये प्रोजेक्ट आमचा, कधीपर्यंत येत आहे सर त्या साठी? ओके, ह्या सॅटरडेला जमल का तुम्हाला? मग चालेल, मग ह्या सॅटरडेला भेटूयात आपण साईट वरती. चालेल सर. ओके सर.